नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबर दिता। सोमार सावन सुरू जावपी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना पयली केंद्र सरकारान फाल्यां सर्वपक्षीय बसका आपयल्या। हे बसकेत संसदेच्या दोनी सभागरांचे कामकाज सुरळीतपणान चलपा हेतान सरकार सगळ्या विरोधी पक्षांकडेन सहकार्याखातीर चर्चा करतले। हे अधिवेशन सोमार 22 जुलै सावन सुरू जातले आणि फुडल्या महिन्याच्या 12 तारखेमेरेन चलतले। मंगळारा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर जातलो। नरेंद्र मोदी सरकाराच्या तिसऱ्या कार्यकाळातलो हो पहिलोच अर्थसंकल्प आसा। सगळ्या विमानतळावेली विमान येरादारी प्रक्रिया सुरळीतपणान सुरू झाल्या अशी माहिती नागरी विमान मंत्रालयान दिला। काल मायक्रोसॉफ्ट सॉफ्टवेअर प्रणालीत झाल्या तांत्रिक गडबडीक लागून विमान येरादारी तसेच संसारभरातल्या अब्जांनी वापरकर्ते आणि बँकिंग सेवांचेर परिणाम झाल्लो। मजगती काल झाल्ले तांत्रिक समस्या सोडवपाचे काम सुरू आसा असे मायक्रोसॉफ्टच्या उपकंपनी क्राउड स्कायचे सीईओन सांगले। मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सगळे तज्ञ झुजा पावण्यार काम करतात आणि गिरायकांक तांत्रिक मार्गदर्शन दिवपाचे सगळे यत्न जातले असे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला हांनी सांगला। मजगती संसारिक आउटरीचा बाबतीत सरकार मायक्रोसॉफ्टच्या संपर्कात आसा अशी माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हांनी सोशल मीडियाचेर दिला। भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन करपाखातीर रसायन आणि सारे उद्योगाकडल्या मोलादीक योगदानाची गरज आसा असे रसायन आणि सारे मंत्री जेपी नड्डा हांनी सांगला। ताणी आज इंडिया केम 2024 ह्या कार्यावळीचे उक्तावण केले। ह्या वेळार उद्योगाखातीर गरजेच्या सगळ्या धोरणा आणि कार्यावळीखातीर सरकार कटिबद्ध आसा असे ताणी सांगले। तसेच या उद्योगात मध्यस्थी, आयात, संशोधन, उदरगत आणि मनीसबळ प्रशिक्षणाचेर लक्ष एकठांय करपाची गरज आसा असे ताणी मुखार सांगले। मुंबईत जावपी इंडिया केम कार्यावळ रसायन आणि सारे उद्योगाखातीर मैलाचो फातर थारतली असे नड्डा हांनी सांगले। राष्ट्रीय चाचणी एजन्सीन वैजकी प्रवेश परीक्षा नीट यूजीचो केंद्राप्रमाण निकाल आपल्या संकेतथळार जाहीर केला। सर्वोच्च न्यायालयाच्या सुचवण्याप्रमाण एनटीएन निकाल संकेतथळार घाल्यात। हाच्या आधी न्यायालयान एनटीएकडेन उमेदवारांची वळख उक्ती करीनासताना आज दनपारा 12 मेरेन संकेतथळार शार आणि केंद्राप्रमाण निकाल जाहीर करपाचो निर्देश दिल्लो। इतले मजगती नीट यूजी परीक्षा पेपर लीक प्रकरणात वाटेकार आशिल्ल्या एमबीबीएस दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी सुरभी कुमारी हिका रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या व्यवस्थापनान निलंबित केला। नीट परीक्षेवेळार सुरभी कुमारीच्या सगळ्या वावराची चौकशी करपाखातीर व्यवस्थापनान 5 वांगड्यांची समिती स्थापन केला। सीबीआयन काल तिका हॉस्टेलातल्यान अटक करून फुडले चौकशेखातीर 3 दिसांच्या सीबीआय कोटीत दवरला। चौकशीवेळार सुरभी कुमारी हिणे नीट परीक्षेचो पेपर लीक केल्याचे मान्य केले। विदेश सचिव विक्रम मिश्री आणि भूतानचे विदेश सचिव ओम पेमा छोदेन हांचे जोड यजमानके खाला तिसरो भारत भूतान उदरगत सहकार संवाद घडवून हाडलो। हे बसकेत दोन्ही विदेश सचिवांनी 13व्या पंचवर्षीय येवजणेच्या काळात उदरगत भागीदारीच्या वेगवेगळ्या मळार सहकार्याविषयी नियाळ घेतलो। तसेच भारत आणि भूतान मजगतीचे संबंध आणि घटमूट करपाच्या भारताचे खर वचनबद्धतायेचेर भर दिलो। सशस्त्र दलांच्या 24 कर्मचाऱ्यांसहित वट्ट 117 भारतीय खेळगडे ह्या महिन्याच्या 26 तारखेक सुरू जावपी पॅरिस ऑलिम्पिक सर्तीत वाटेकार जातले। सशस्त्र दलांच्या 24 खेळगड्यात 22 दादले असून तातूंत स्टार भालोफेक खेळगडो नीरज चोपडासहित पहिलेच खेपे 2 लष्करी बायला खेळगड्यांचो आसपाव आसा अशी माहिती संरक्षण मंत्रालयान दिला। ऑलिम्पिक सर्तीत सशस्त्र दलांच्या कर्मचाऱ्यांचो वाटो हो खेळा उत्कृष्टताये चालना दिवपाच्या आणि खेळा संस्कृताय वाढवपाच्या सशस्त्र दलांच्या वचनबद्धतेचेर भर दिता असे संरक्षण मंत्रालयान म्हणला। बांगलादेशात चालू आशिल्ल्या हिंसाचाराक लागून सुमार 1000 भारतीय विद्यार्थ्यांक परतून भारतात हाडला असे विदेश मंत्रालयान सांगले। ढाका हंगा आशिल्लो भारतीय उच्चायोग आणि चिणगाव, राजशाही, सिलेट आणि खुल्ला हांगचे सहाय्यक उच्चायोग भारतीय नागरिकांक परत हाडपाखातीर मदत करतात। तसेच थळाव्या अधिकाऱ्यांकडेन समन्वय साधून भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवेल्या सीमेचेर सुरक्षित प्रवास करपा हेतान सुविधा दिवपाखातीर उच्चायोग आणि सहाय्यक उच्चायोग मदत करतात अशी माहिती मंत्रालयान दिला। भारतीय नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करपाखातीर उच्चायुक्त आणि सहाय्यक उच्चायुक्त बांगलादेशाच्या अधिकाऱ्यांकडे नेमान संपर्कात असात असे मंत्रालयान सांगले। भारतीय हवामान खात्यान आज गुजरात, गोय, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण छत्तीसगडात उटंगाराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. तसेच ओडिशा दर्यादेगेवेला आंध्र प्रदेश आणि तेलंगणात चढ पाऊस पडपाची शक्यताय असा. फुडले 4 ते 5 दीस गुजरातात घोग्यांनी पाऊस पडपाची शक्यताय असा अशे आयएमडीन म्हळा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.